महिन्याला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. आज इंटरनॅशनल वर्ल्ड का कसला काय म्हणायचं, वर्ल्ड का इंटरनॅशनल वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. मला आधी वाटलं होतं वर्ल्ड टोबॅको डे असं म्हणजे पटकन म्हणता पण वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. आणि या आजच्या 31 मेच्या निमित्तानं काही आकडे मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. महाराष्ट्रात जवळजवळ 1/3 लोक कुठल्या तरी फॉर्ममध्ये तंबाखूचं सेवन करतात. इजंट इट माइंड बॉगलिंग? 31.4% 2.5 करोडपेक्षाही जास्त लोक महाराष्ट्रात. मग त्यात नुसती खायची ती च्युईंग टोबॅको, सिगरेटी, बिड्या आणि बाकी काही अन्य प्रॉडक्ट्स असतील तंबाखूचे, मध्ये पानात नसेल किंवा काय असेल वगैरे. तर हे याच्या या पार्श्वभूमीवर एव्हरी थर्ड पर्सन, कुठल्याही 3 लोकांना जर महाराष्ट्रातले उभं केलं तर त्यातल्या एकाच्या खिशात बिडी नाही तर सिगरेट नाही तर तंबाखूची पोडी नाही तर काहीतरी असणारच टोबॅको प्रॉडक्ट. आता रिसेंटली सिगरेटच्या किमती खूप वाढल्यात, प्रचंड वाढल्यात असं मला मित्रमैत्रिणी वगैरे सांगतात. मला माहीत नाही पण बऱ्यापैकी काही एक सिगरेटची कांडी आता 12 आणि 15 रुपयाला मिळते, 15 जवळजवळ, सुट्टी जर घ्यायला गेलं तर 14 वगैरे, हे असं चाललंय. तर यामुळे काही फरक पडलाय का? आता जे नवीन त्याच्यावरती वॉर्निंग साईन्स येणार आहेत त्या खूप भयानक असणार आहेत, त्या बघूनच ते पाकिटच नको घ्यायला असं वाटावं ही त्याच्यामागची पॉलिसी आहे सरकारची. तर याच्यामुळे काही फरक पडतोय का? मला जरा तुमच्या तंबाखू ॲडिक्शन बद्दल जरा फोन करून सांगा. 6608093 माझा नंबर आहे. सुट्टी आहे का, सोडली आहे का, खूप जास्त खर्च होतोय का, काय? सगळ्यात चांगल्या उत्तरांसाठी तुम्ही स्वतःबद्दल सांगू शकता. कन्फेशन इज ऑलवेज वंडरफुल. तुमच्या घरातल्या कोणालाही जर वाईट सवय असेल तर त्याच्याबद्दल सांगू शकता तुम्ही. 6608093 हा नंबर आहे. आणि सगळ्यात चांगल्या कॉलरसाठी अर्थात आय गॉट सम वंडरफुल प्राइस. मी आहे संग्राम. 6608093 that's the number. 93.5 Red FM. बजाते रहो.